93.5 Red FM.
Alare ala Sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलतंय?
स्वप्नील खिस्ती.
रेड एफएम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
स्वप्नील, आपण एक रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम एका सोसायटीला फ्री द्यायचं ठरवलंय.
येस,
मला वाटत नाही रेडिओवरती कधी एवढं महत्वाचं आणि एवढं महाग प्राइस कोणी दिलं असेल.
नाही नाही, ऍब्सोल्युटली नॉट, ऍब्सोल्युटली नॉट.
आणि हे अर्थात आपण ऊर्ध्वम बरोबर मिळून हे करतोय, कारण ही काळाची गरज आहे, आपल्याला हे करावंच लागणार आहे.
येस, डेफिनेटली.
पण माझ्यासमोर प्रश्न असा आहे की हजारो सोसायटी आहे ज्यांना याची गरज आहे, त्यापैकी एक मला निवडायची आहे.
येस,
म्हणून मी म्हटलं आहे की हे तर देईन मी तुम्हाला, हे ग्रँड प्राइज मिळेल तुम्हाला, पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय करू शकता समाजासाठी, आपल्या एरियासाठी, इतर लोकांसाठी?
ऍक्च्युली जर असं काही प्रोग्राम आमच्या इकडे सोसायटीमध्ये झाला तर आम्ही अदर आमचे जे अदर सोसायटीज आहेत त्यांना इन्स्पायर करू शकू की असं तुम्ही करून घ्या.
नाही, ते तर आहेच, ते तर आहेच रे, इन्स्पायर तर होणारच, ते बघूनच होतील आणि रेडिओवर ऐकून सुद्धा होतीलच.
येस,
पण दुसरं अजून वेगळं काय तुम्ही करू शकता?
नक्कीच झाडं लावू शकता. आमच्या सोसायटीत बऱ्यापैकी झाडं आम्ही मासमध्ये ट्री प्लांटेशन प्रोग्राम पण अरेंज केला होता. आणि सध्या वॉटर इश्यूज खूप मोठा आहे, म्हणजे वॉटर सध्या मेन इश्यू असल्यामुळे त्याच्यावर अजून बसून काही चर्चा करून.
असं कर, एक काम कर, तू सगळ्या सोसायटी मेंबर्सला पटकन गोळा कर.
येस,
आज उद्या या दोन दिवसातच.
येस,
सगळ्यांना बोलवा, एकूण एक घरातल्या एक तरी रिप्रेझेंटेटिव्ह आला पाहिजे, सगळ्यांशी डिस्कस करा आणि आपण काय करता येईल. अगदी आपल्या कामवाल्या मावशींना एक आठवड्यातली एक सुट्टी देऊ आम्ही, वीकली ऑफ, जो युजली होत नाही आपल्याकडे, पण ते असावं. असं करू किंवा काही असे क्रिएटिव्ह आयडियाज काढा आणि मग मला पुन्हा फोन करून सांग. ठीक आहे,
ओके, नो प्रॉब्लेम. संग्राम बोलतो, पुणेकर कुलकर्णी, रेड एफएम बजाते रहो.
10:33 ऑन द क्लॉक, मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं. Red FM, bajab.